जायते पावटी आमी वेणेर बसन रेवी ती सोबीत गोरा बांदा उदकाचा लारा बोरी गोर ते लोटन वेतोच काळ जंतान दुखी जाता आमी दुसऱ्यांक बेश्टेच खुशाल करूं तांका बरवशाचे उतर दिता येतच आपण आपल्याक देव सोमेस्तांक मूळ उलयल्ले ने गारवेता मुखर नारा एकामेकाक भास दिता जीव दिवंक पडल्यारूय तुका सोडची ना थोडी म्हणटा तोटो पांगळोय जाल्यार तुजेर एक सुरपण येवंक दिवची ना थोडी मोगाक लागून पिशी जाल्या आयत्यांनी जीव दिला विसरोंक जावचे ना मोगाच्यो खोबरो बरोवंक सुरवात केल्यार केदोय व्हडलो ताका भूक पावचो ना जे कांतार म्हणूंक पावलो दोगां मुखर नारांची खबर गोरीक चेडूं दोळ्यांनी कुठे पळोवंक सोबीत सायबिणी भाशेन दिसतो ताचे ते सोबीत मुखां मळ पळोवन गिरेस चेडो मोगान ताचो पडलो आपूण काशा नोऱ्याक आपल्या दोळ्यांनी पळोवपाक वगलेचे आसले सोपण वकल आपल्याक पळो आशेता म्हूण नोऱ्यान जायत्या दोतोरां शिवेले ते संवसाराचो उजवाड केन्नाच देखचे ना सगल्या दोतोरांनी तपासून सांगले तोरूय नोऱ्यान आपल्या वकलेक सोडूंक ना तिका आपली पोतीन करून येवचिले तांकां बॉम्बे वेताना एक्सिडेंट जावन नोऱ्यान चिंतलेले सगले पोते जाले दोगांकूय मार लागून बॉम्बे जसलो हॉस्पिटलांत ती दोगांय एडमिट आसता जायत्या तेंपान वकल बोरी जावन तिका दोनूय दोळ्यांनी दिसता वकल नवऱ्याक आपल्या पळोवंक जाय म्हूण नवऱ्याचे खाटी कुशीक येवन बसता दोनूय आत्ता तोल्ल्या दोनूय दोळ्यांनी कुट्टो जाला देखून नवऱ्याक सोडटा उगलेन आपल्याक सोडलो त्या सिद्धी मेतान हॉस्पिटलांतूच नवरो मरोन गेलो उगलेन नवऱ्याच्या इंतेराक येताना सोबीत फुलांचो व्हडलो रीत वेलो नवऱ्याचे मायन त्या उगलेच्या शीन आसलोलो चिटीचो कुडको दिलो आपल्या दोळ्यांचो बरो करून कुयदात कर आपले दोळे उगलेक दिवन नवरो मेलो काशा दोनूय आत्ता तोल्ल्याक देखून नवऱ्यान आपले दोळे उगलेक दिलोले नवऱ्याच्या दोळ्यांनी नवऱ्याक कुटो पळोवन उगलेन पळयात कशें उपकारा आटयले जायते पावटी आमी जेल्ल्या पानार दुखता दिसोता आमचे उपकार केलेले दीस बेमान जाव देव सगले पयता बरें केल्यार आमी स्वर्गार वेतलें।